नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर लोकांनी इंधन आनी विदेशी उत्पादनाचो वापर कमी करचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. तांचे वांगडा आनीक चार मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूतविधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालाचे आदले मंत्री सुजीत बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका भरती घोटाळ्या संबंधात अटक केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या स दिसांच्या दौऱ्यार वतले. आणि खेळात, आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांचे मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक विदेशी वस्तूच्या बदलाक थळावी उत्पादनां वापरपाचे, पेट्रोल आणि डिझेलाचो वापर कमी करपाचे, तशेंच मेट्रो, इलेक्ट्रीक वाहनां आणि भौशीक येरादारीचो चड वापर करपाचे आवाहन केला. वडोदरा गुजरातात एके कार्यावळीत उलोवप करताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की परिस्थिती सामान्य जाय मेरेन लोकांनी भांगर खरेदी करप टाळचे. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर कार्यालयात व्हर्च्युअल बसका आणि घरच्यान काम वर्क फ्रॉम होम हाका प्राधान्य दिवपाचेर तांणी भर दिलो. शाळांकूय काय काळ ऑनलाईन वर्ग सुरू करपाचो सल्लो प्रधानमंत्र्यांनी दिला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. शाराच्या खानापारा वाठारातल्या पशु वैजकीय महाविद्यालयाच्या खेळा मैदानाचेर जावपी सुवाळ्यात आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य तांकां पदाचो आणि गुप्ततायेचो सोपूत दितले. मुखेलमंत्र्यांवांगडा चार मंत्री लेगीत सोपूत घेवपाचे आसात. भाजपा कडल्यान दोन आणि एजीपी आणि बीपीएफ कडल्यान दरेकी एक मंत्री म्हळ्यार रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो आणि अजंता नेओग हे चार मंत्री सोपूत घेतले. आसाम विधानसभेचे अध्यक्ष पदाखातीर आदले मंत्री रणजीत कुमार दास एनडीएचे उमेदवार असतले असो उल्लेख शर्मा हांणी सोशल मीडियाचेर केला. शर्मा हांचो मुखेलमंत्री म्हणून हो सेगीत दुसरो काळ जाल्यार आसामात एनडीए सरकाराचो हो तिसरो कार्यकाळ आसा. सोपूत घेवपाच्या सुवाळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन असे जायते मानेस्त हाजीर असतले. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगाल सरकाराचे आदले उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा मंत्री सुजीत बसू हांका दक्षिण दमदम पालिका महामंडळाच्या भरती घोटाळ्या संबंधी कोलकाता हांगा अटक केल्या. आदले टीएमसी सरकाराच्या काळात बसू हांणी अर्थिक फायद्याच्या बदलाक दक्षिण दमदम नगरपालिका खाला वेगवेगळ्या पदांखातीर सुमार 150 उमेदवारांची शिफारस केली असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगला. पालिकेतल्या वेगवेगळ्या व्यक्तींक नोकरी दिवपाच्या बदलाक बसू हांणी घेतिल्ल्या फ्लॅटांच्या रुपात गुन्ह्यांवातल्यान मेळिल्ल्या थेट येणावळीचो सोद ईडीन सोदून काढला. तशेंच ताच्या नियंत्रणाखाला बँक खात्यात जमा जाल्ली व्हड प्रमाणात रोख रक्कम सोदपाक तपास एजन्सीक यश मेळ्ळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोमनाथ अमृत पर्व उत्सवा वेळार गुजरातातल्या सोमनाथ देवळात प्रार्थना आणि महापूजा केली. या जीर्णोद्धार जाल्ल्या देवळाची 75 वर्सां पुराय जाल्यात. खंयचोय देश आपल्या मुळाकडेन जोडिल्लो उरलो जाल्यारूच तो बरोच तेप घटमूट उरूंक शकता अशे म्हणून ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की
नवनिर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की. वही यात्रा एक व्यापक रूप में हमारे सामने, हमें इसे नई ऊंचाई पर लेकर जाना है. हमारे संकल्पों को पूरा करने में दादा सोमनाथ का आशीर्वाद हमेशा हमारे साथ रहे, यही प्रार्थना है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भेटीक सुरुवात करतले. 5 राष्ट्रांच्या ह्या भोवडेच्या पहिल्या पावड्यार प्रधानमंत्री मोदी शुक्रारा संयुक्त अरब अमिरातीत पावतले आणि थंय राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हांची भेट घेतले. दोन्ही फुडारी द्विपक्षीय प्रश्नांचेर खासा करून ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्याचेर तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर चर्चा करतले. घटमूट राजकीय सांस्कृतिक अर्थिक आणि लोकांमधल्या संबंधांचेर आधारिल्ली द्विपक्षीय व्यापक रणनीती भागीदारी आणिक वाढोवपाचे मार्गांचेर ह्या वेळार चर्चा जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करा. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला की भारताकडेन अन्न साठो भरपूर असून देशात अन्नाचो उणाव ना. नवी दिल्लीत भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या वांगडा सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू एग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन या उपक्रमाचं संयुक्तपणान शुभारंभ करताना मंत्री उलयताले. मंत्री चौहान हांणी सांगले की भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय वैजकीय संशोधन परिषद हांणी संयुक्तपणान सुरू केल्लो हो उपक्रम लोकांच्या निरोगी जीवनशैलीक चालना दिवपाक मजत करतलो. उत्पन्न जावपी अन्न हे लोकसंख्येच्या भलायकेच्या गरजांकडेन सुसंगत असतले. हे सुनिश्चित करपाक सेहत अभियान एक आधारस्तंभ म्हणून काम करतलो. सेंद्रीय आणि शाश्वत कृषी पद्धतींक प्रोत्साहन दिवपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो. जाका लागून नागरिकांची भलायकी सुधारपाक महत्वपूर्ण योगदान मेळटले असे मंत्री चौहान हांणी सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी धरी घाट ऑनरिहार प्रवासी गाडयेक पाचवो बावटो दाखयलो. ही नवी रेल्वे सेवा माऊ आणि गाझीपूर जिल्ह्यातल्या प्रवाशांक परवडपी सुरक्षित आणि सोयीस्कर जोडणी दितली. ह्या निमतान उलयतना मंत्री वैष्णव हांणी माहिती दिली की ही गाडी रोखडीच वाराणसी मेरेन वाढयतले. उत्तर प्रदेशात चालू आशिल्ल्या जायत्या महत्वाच्या रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचो मंत्री अश्विनी वैष्णव हांणी ह्या वेळार एक नियाळ मांडलो. गंगेचे दक्षिणेक प्रयागराज कानपूर आग्रा दिल्ली मार्गाचेर एक मुखेल 4-लेन कॉरिडॉर तयार केला असे तांणी सांगले. अस्तंत बंगाल राज्य सरकारान बांगलादेश शिमेचेर कुंडो बांधपा खातीर सीमा सुरक्षा दळाक जमीन हस्तांतरीत करपाचो निर्णय घेतला. वेंचणुके उपरांत अस्तंत बंगालात नवे सरकार तयार जाला आणि पहिले मंत्रिमंडळ बसकेत हो निर्णय झाला. या निर्णयाबद्दल उलयताना अस्तंत बंगालचे मुख्यमंत्री सुवेंद्र अधिकारी हांणी सांगले की
पहले कैबिनेट में हम लोग बीएसएफ को लैंड ट्रांसफर करने का डिसीजन ले लिया है. लैंड ट्रांसफर आज से शुरू होगा. पहले कैबिनेट ये आने वाला 45 दिन के अंदर पूरा के पूरा जमीन एमएचए को ट्रांसफर करेगा. बीएसएफ फेंसिंग पूरा कर देगा और इलीगल इन्फिल्ट्रेटर्स का जो हमारी प्रॉब्लम चल रहा है ये भी कुछ दिन के अंदर रिजॉल्व हो जाएगा.
आयपीएल क्रिकेटात काल राती धर्मशाळा हांगाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमात झाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान पंजाब किंग्साक 3 विकेटींनी हरयलो. मजगती आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं सांजे 7:30 मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम मेघालय उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण हिमाचल प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीरात गडगड आणि गारांच्या वादळाची शक्यता असा. हवामान खात्यान आयज दिल्ली पंजाब हरियाणा चंडीगड बिहार आणि उत्तराखंडात वाऱ्याचो वेग वराक 6 किलोमीटर मेरेन पावतलो असो अदमास उक्तायला. तसेच उत्तर प्रदेश झारखंड अस्तंत बंगाल ओडिशा कर्नाटक आणि ईशान्य राज्यात आज गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी कंत्राटी पद्धतीचेर खबरा निवेदक घेवपाचे असात ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां. कोकणी भाषेचे आणि अनुवाद करपाचे ज्ञान असप गरजेचे असा. इच्छुक उमेदवारांनी 17 मे 2026 मेरेन अर्ज करचो असे कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुयेर लोकांनी इंधन आणि विदेशी उत्पादनांचो वापर कमी करचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. तांचे वांगडा अनेक 4 मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूतविधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालचे आदले मंत्री सुजित बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका भरती घोटाळ्या संबंधात केल्या अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या स दिसांच्या दौऱ्यावर वतले. आणि खेळात आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.